नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेनं भारताच्या विकासातील मूलभूत आराखड्याला नवीन स्वरूप प्रदान करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेला 3 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात हे गौरवोद्गार व्यक्त केले. योजनेमुळे देशाचा विविध क्षेत्रातील गतिमान आणि उपयुक्त विकास सुनिश्चित करण्यासह प्रगती, उद्यमशीलता, नवोन्मेष यांना चालना मिळाल्याचं ते म्हणाले. नागरिकांसाठी याद्वारे नव्या संधी उपलब्ध होत असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मालावी या 3 आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या आहेत. आजपासून 19 ऑक्टोबरपर्यंत हा दौरा असणार आहे. भारताच्या राष्ट्रपतीनं या 3 देशांचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रपती या दौऱ्यात समपदस्थांशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. आसाममध्ये मध्यवर्ती भागात ब्रह्मपुत्र नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील उदलगुडी जिल्ह्यात आज सकाळी 7:45 भूकंपाचे झटके बसले. 4.2 रिश्टर स्केल अशी याची तीव्रता होती. तर जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातही आज सकाळी 6:15 सुमारास भूकंपाचे झटके बसले. 4.3 रिश्टर स्केल अशी याची तीव्रता होती. या दोन्ही भागात भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या काल संध्याकाळी झालेल्या हत्येची जबाबदारी कथित लॉरेन्स बिश्नोई टोळीनं घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यास तपास यंत्रणांनी अद्यापपर्यंत दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. संबंधित 3 दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून 1 गुन्हेगार फरार आहे. घटनास्थळाचा पंचनामाही झाला आहे. सिद्दीकींच्या पार्थिव देहावर आज मुंबई इथं संध्याकाळी 8:30 शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांनी पाय उतार होण्याची तर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नांदेडमध्ये आज शासनातर्फे महिला सक्षमीकरण आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महिला भगिनींसह नागरिकांशी संवादाचा हा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची याला प्रमुख उपस्थिती असणार आहे. नवी मुंबई महापालिका आणि परिसराला पाणीपुरवठा करणारी मोर्बे धरणाची 2050 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी आज सकाळी फुटली. जलवाहिनीवरील मॅनहोल फुटल्यानं भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र इथून नवी मुंबई महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा दुरुस्ती कामासाठी बंद करण्यात आला आहे. सध्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून दुपारी 2 वाजेपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये कोण कोणत्या पक्षात जाईल याचा नेम राहिलेला नाही असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई इथं सध्या सुरू असलेल्या पक्षाच्या मेळाव्यात केलं आहे. कझाकिस्तानच्या अस्तानामध्ये आयोजित आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत अहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या भारतीय जोडीनं उपांत्य फेरीत मजल मारल्यानं भारताला 1 पदक मिळणं निश्चित झालं असून या स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात भारताकडून असं पहिल्यांदाच होणार आहे. आजच्या स्पर्धेच्या समारोप दिनी उपांत्य फेरीत या जोडीचा सामना जपानच्या जोडीशी होत आहे. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम 4 संघात स्थान मिळवण्यासाठी आज संध्याकाळी 7:30 शारजा इथं सामना होत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.